तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी आनंद इंगळे. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या बरोबर आणि कलाकार श्रुती बरोबर.
ऍक्शन.
ना, पीके जोशी नावाचे सर होते आम्हाला, पर्यवेक्षक होते ते. त्याच्यानंतर गोखले, मला अगदी आठवते, म्हणजे पंचन अधिकार नावाचे आमचे हेडमास्टर होते आणि मुख्याध्यापक, आणि ते आम्हाला गणित शिकवायचे. आणि त्यांनी आम्हाला अजूनही कसं लक्षात राहतं बघा, 360-90 जो बेसिक हे आहे त्यांनी आम्हाला शिकवलं होतं. 30-60-90 असताना प्यार मेरा मस्ताना, 30 समोर 1/2, 60 समोर √3/2. हे अजून आठवतं. ते लिहायचे खाली गणित सोडवलं की ग टामा, म्हणजे काय तर ह्या ह्यांच्या वर्गातला विद्यार्थी लोकांना कळायचं म्हणजे काय माझं गणित करेक्टच आहे. ग टामा ग टाक मार्क. त्यामुळे सी द पॉइंट वॉज व्हॉट की अशी अशी खूप मजा होती. आमचे एक VSD नावाचे सर होते, मला आठवते, त्यांनी लास्ट ट्रेन फ्रॉम गन हिल नावाच्या सिनेमाची स्टोरी, ते इंग्लिश शिकवायचे. ती स्टोरी आम्हाला त्यांनी वर्गात सांगितली होती. आठवते का आज काय करायचंय का नाही का? बरं, चला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ड्रॉइंगचे मास्तर होते फडणीस, काय सुंदर चित्र काढायचे. त्या क्लासला जाऊन बसायला आम्हाला आवडायचं. आमचे गांधी सर नावाचे एक सर होते. मी खूप जास्त नॉस्टॅल्जिक होतोय का?
नाही,
कारण आम्ही शाळेत असताना त्यांच्या ऍक्सिडेंट मध्ये ते गेले होते, तर त्यांच्या अस्थी शाळेमध्ये आणून ठेवल्या होत्या. काय तेव्हा वाईट वाटलं होतं प्रचंड. आज सुद्धा काहीतरी सर फोन करतात, ना रे तुला TV बघतो, तुला हे पाहिलं रे तुझं नाटक. मला नाही त्यांच्यासमोर नुसतं उभा राहत, मला सर दिसल्यानंतर वाकून नमस्कार केला नाही हे अजूनही माझ्याच्याने होत नाही. एक वेळ आपण नातेवाईकांना नमस्कार करत नाही, आम्ही कधी केला नाही,
पण
सरांच्या बाबतीत बाईंच्या बाबतीत शक्यच नाही.
करेक्ट आहे. नख खायची सवय असते, कान कोरायची सवय असते, तुम्हाला कुठली सवय होती?
हा, मला मी केस असा दाखवू नाही शकत ती सवय, पण केस असे धरून इथे कोरवळायचे किंवा त्याची अशी रिंग करत बसायचं, ही सवय मला खूप जास्त होती. बेसिकली माझी तंद्री लागली ना, आम्ही थोडासा नादिष्ट म्हणूया तसा होतो लहानपणी पण, आणि तंद्री लागायची माझी बऱ्याच वेळा, जी माझ्या मुलाचंही आहे त्याचीही बऱ्याच वेळा लहानपणी तंद्री लागायची. माझ्या तिन्ही भावांवर, दोन्ही भावांवर, आमच्या तिघांवरही वाचनाचे उत्कृष्ट संस्कार आहेत. ते कदाचित माझ्या वडिलांमुळे आईमुळे असतील, कारण माझ्या वडिलांचंही वाचन उत्तम होतं. मी खूप लहानपणापासून, म्हणजे माझा आनंद जो होता ना बेसिक, मला आठवत येते त्यावेळेला मी कुसुमाग्रज, बाबा बोरकर हे सगळं वाचून काढलं होतं. आमच्या घराच्या शेजारी पाताळेश्वर नावाचं एक शंकराचं मंदिर होतं जंगली महाराज रोडला, तिथे त्याची गुहा होती थोडीशी, आणि तिथे त्यावेळचे साधू वगैरे राहायची. ती माझी सवय अजूनही आहे. मी अजूनही साधू कधी कुठल्याही रस्त्यात दिसला की त्याला मोठ्याने हाक मारतो, कारण मला सारखं वाटतं की ह्याला कोण हाक मारणार, हा तर सगळं सोडून निघालाय, तर ह्याला कोण हाक मारणार, तर आपण मारूया साधू अशी एक हाक मारून घ्यावी. तर आमचा छळवाद काय असायचं त्यांना, की ते ओम बी म्हणत बसलेले असायचे आणि खूप घाण वास यायचा त्यांना, तर त्यांना जाऊन गच्च मिठ्या मारायच्या त्यांच्या दाण्यांमध्ये हात घालून, आणि घाणेरडीच होतो आम्ही पण. आणि तिथे जाऊन किशोर कुमारची गाणी म्हणणे, की त्यांना राग यायचा ना, हे किडे खूप होते. म्हणजे बाप रे, म्हणजे डबा स्पाईस मध्ये रात संध्याकाळ झाली, ग्रुपमध्ये एखादा मुलगा असतो बघा की ज्याच्यावर कायम आपण ज्याची फिरकी घेत असतो, तर अशा मुलाला शेवटचं राज्य द्यायचं आणि घरी निघून जायचं, की तो अर्धा पाऊण तास एकटा शोधत बसायचा. हे उद्योग सगळे.
कुठली गोष्ट तुम्ही हरवली होती का, की ज्याचा तुम्हाला खूप पश्चाताप झाला?
अरे बाप रे, काय काय नाही हरवलं. वाटेल ते ट्रीपला गेलेले कॅमेरे हरवलेत मी अजूनही, म्हणजे विसर छत्री ही तर एक विसरण्याचा गुणधर्म असलेलीच गोष्ट असते. त्याच्यानंतर सायकल,
सायकल,
येस येस येस, सायकल हरवून दाखवली मी.
मग पहिली सायकल तुम्ही कधी घेतली होती ते आठवत आहे?
हो, 8वी 9वी मध्ये. आणि मग त्याच्यानंतर 11वी मध्ये गेल्यानंतर आम्ही 11 सायकलने जायचं गेलो, आणि मग मला आठवत आहे M80 होती तेव्हा, M80 मग ती घेतली, नवीन आली तिथे, मग स्कूटर, आणि मग एक 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 गाड्या होतच होत्या, बऱ्याच गाड्या आहेत. पण मला कधीच काय म्हणू त्याला, मी पुणे मुंबई खूप जास्त करतो. सो आता काय झालंय, गाडी म्हणजे 4-व्हीलर आता चेनीची वस्तू राहिलीच नाही, ती आता गरजेची वस्तू झाली आहे. तसा मी फार माझा खर्च नाही आहे, लो मेंटेनन्स वाला माणूस आहे मी, माझा काही फार मोठा खर्च नाही आहे. मला हे लागतं, त्याच्या पुढची ती आवड, मग अजून हे, अशी माझी महत्वाकांक्षा नाही आहे. मला नेहमी आधीच्या पिढीची एक गोष्ट फार आवडती होती, आनंदी समाधानी राहण्याची जी ट्रिक त्यांना जमली होती ना, ती काय जादू या आधीच्या पिढीकडे होती. आमच्याकडे गापण घालवून बसलो होती.
पहला ऐसा था कि यार लाइफ में थोड़ी टेंशन होती थी, आजकल टेंशन में थोड़ी सी लाइफ बची है, असच काहीतरी झालंय.
ऍक्च्युअली खरं आहे ते.
सगळे संस्कार शाळेपासून आपल्यावर घडतात, तर मला सांगा की तुमचा पहिला परफॉर्मन्स जो होता तो काय होता आणि कसे तुम्ही क्लिक झालात?
मला आठवतोय तितकं, त्याच्या आधी नाटकातनं काय म्हणूया त्याला, शाळेच्या गॅदरिंग मधनं वगैरे काम करत असतो. आणि मला जे लोकांना, ज्या लोकांना आठवतं ना की मी चौथीत होतो मला पक्क आठवते वगैरे, त्या लोकांची मला अत्यंत कौतुक वाटतं. मला कालचं आठवत नाही हो. हे कसं 4 वर्षाचे असताना आणि 9 वर्षाचे असतानाच आठवतात? ह्या गोष्टी आपल्याला कोणीतरी सांगतं म्हणून आठवल्या जातात ना. आम्ही 6वी किंवा 7वीत असताना तेही आठवतंय, म्हणजे त्यावेळेचा प्रसंग आठवत नाहीये, नंतर ते खूप वेळा सांगितलं गेलं म्हणून आठवते. सकाळ नाट्यवाचन स्पर्धा असायची आमच्या वेळेला, आणि आमच्या येवले मॅडम नावाच्या मॅडम होत्या, आणि त्यांनी आमच्याकडनं सीमेवरून परत जा नावाचं नाटकाचं नाट्य वाचन करून घेतलं होतं. आणि त्याच्यामध्ये मी सिकंदर का पौरस मला आठवत नाही कुठलं तरी एक वाचलं होतं, आणि मला सकाळ नाट्यवाचन स्पर्धेचं तेव्हा पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट वाचक काय परफॉर्मर म्हणून बक्षीस मिळालं. मग शाळेच्या नाटकातमधून कामं व्हायचीच व्हायची. गॅदरिंग हा अतिशय आवडता विषय असायचा,
त्यामुळे लेक्चर बंक होतात.
आणि तेव्हाही खरं सांगू का, तेव्हा आत्ताचं आजूबाजूच्या लोकांचं मराठी थोडंफार इकडे तिकडे आहे, पण तेव्हा बहुतेक मुलांचं मराठी चांगलंच असायचं. त्यामुळे वक्तृत्व स्पर्धा याच्यामध्ये मजाच असायची. मोहन माडगुळकर होता, व्यंकटेश माडगुळकरांचा मुलगा, आम्ही एका संस्थेत होतो, तो गरवारेमध्ये होता, तर तो तिकडनं स्पर्धेत असायचा. म्हणजे आम्ही इतर वेळेला एका संस्थेत शिशुरंजन थिएटर अकॅडमीची तेव्हाची संस्था होती, मग त्याच्यानंतर संस्कार झाले ते श्रीरंग गोडबोलेनी ग्रीप्स थिएटर ऍक्टिव्हिटी सुरू केली, त्याचे संस्कार होत गेले, मग त्या नाटकांमधनं सो असं एकंदरीत ते वाढत 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 मग होत गेले संस्कार.
सुपर हिट्स 93.5 FM बजाती रहो. लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.